शिवरायांनी शाहिस्ते खानाला पुण्यातून पळवून लावलं असलं तरी खानानं आपल्या 3 वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यात राज्याचं खूपच नुकसान केलं होतं. त्याच्या भरपाईसाठी धनराशींची गरज होती. नवरात्रात जगदंबेचा आशीर्वाद घेऊन महाराजांनी नवीन मोहीम आखली आणि बहिरजी नाईक निघाला सुरतेला. सुरत मुघलांच्या ताब्यातलं महत्वाचं व्यापारी शहर, रावणाची दुसरी लंका, व्यापार उदिमाची नगरी, दौलत ओसंडून वाहत होती. इंग्रज, फ्रेंच, डच, हापशी, पठाण, फिरंगी अशा जगभरातल्या व्यापाऱ्यांच्या तिथं वखारी होत्या. बहिरजीनं सुरतेची खडानखडा माहिती काढली आणि 6 डिसेंबर 1663 ला महाराज खासा लष्कर घेऊन सुरतेच्या स्वारीवर निघाले. सुरतेचा सरदार इनायत खान आपल्याच घमेंडीत होता. महाराजांनी सुरतेला पोहोचताच इनायत खान आणि शहरातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना खलिता पाठवून खंडणीची मागणी केली. इनायत खानानं उलटपक्षी आपला वकील पाठवून दंडेलीची भाषा केली.
ये हमारा मुल्क है, यहां किसी की दखलंदाजी नहीं चलेगी.
महाराजांना आता शहरात शिरण्याशिवाय पर्याय नव्हता. भर दिवसा मशाली घेऊन मराठी स्वार शहरात शिरले. सोनं नाणं, चांदी, हिरे मोती अशी प्रचंड लूट गोळा केली. मात्र हे करताना स्त्रिया, मुलं, वृद्ध, फकीर, गरीब, मशिदी, दर्गे यांना अजिबात झळ पोहोचू दिली नाही. या उलट इनायत खानानं आपला एक वकील महाराजांकडे पाठवला आणि त्या वकिलानं बोलता बोलता अचानक महाराजांवर कट्यारीनं हल्ला करायचा प्रयत्न केला. पण विजेच्या चपळाईनं मराठी सरदारानं त्याला रोखलं आणि त्याचं शिरकाण केलं. मग मात्र मावळ्यांना संयम राहिला नाही. त्यांनी सारं सुरत शहर पेटवलं. खूप मोठ्या प्रमाणावर सुरतेतून संपत्ती गोळा झाली आणि ही सारी दौलत पुढं मराठी आरमार स्थापन करताना कामी आली.